93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट 93.5 रेड एफएम और नमस्कार मैं है संग्राम दैट्स ऑल द टाइम वी हैव ऑन द शो स्टे ट्यून्ड फॉर तीन तास नो त्रास विद सोनिया काय विकेंडचा प्लान
असा फार जोरदार आहे शनिवारी एका स्पाला जायचंय मला आराम करायला आणि रविवारी पार्टी करायला हार्ड कोअर बरोबर
तुम्ही हे रेडिओ वाले ना तुम्हाला काय म्हणजे असंच खूप असे बोर लाईफ तुमच्या असत आमचं कसं आहे ना टीव्हीवाल्यांचं ना आयबीएन लोकमतने आता पुन्हा ठरवलंय की माझा फोकनाड शो जो मध्ये बंद केला होता तो चालू करायचा आहे त्यामुळे आम्हाला काही शूटिंगला आता जावं लागणार आहे मुंबईला मी चाललो आहे आणि कसं लाईफ म्हणजे हेक्टिक असतं
थोड्याशा तुझ्या ज्या बुवया आहेत ना सुरवंटा सारख्या त्याचं थोडस काहीतरी कर हा आयब्रोज करता आले तर
काही काय
म्हणजे काय पण करतात
शी अरे एक तर मुली करतात हेच मला मान्य नाहीये
मुलं सुद्धा करतात आयब्रोज एक काम करू तुझं वॅक्सिंग पण करू माझ्या बरोबर स्पाला तू पण चल ऍक्च्युली
हे त्यापेक्षा म्हणजे मी असं बघितलंय मुली मुली घरीच सगळं करतात एकमेकींचं ते तसं करता येईल का आपल्याला 93.5 रेड एफएम
बजाते
त्यापेक्षा इथेच बसूया आपण ऑफिसमध्येच बसून करूया सगळं हा ज्योतिकाला बोलव